पर हिट्स 93.5 और रेड एफएम वर 9:13 झाले. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज मोठा सण आहे. आजचा उत्सव जरा स्पेशल आहे. आज गुरु पौर्णिमेचा दिवस. यु नो, गुरु एक अशी पर्सनॅलिटी डेफिनेटली आपल्या आयुष्यामध्ये, जी जी व्यक्ती आपल्याला, जे जे लोक येऊन आपल्याला भेटतात, तो प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी एक गुरु असतो. तो आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो. पण सगळ्यात पहिला गुरु आपला जर कोणी असेल तर तो म्हणजे आपली आई. आपली आई आपल्याला चालणं शिकवते, बोलणं शिकवते, आपल्यावर वेगवेगळे संस्कार करते. आपल्याला एका चांगल्या माणसामध्ये आपलं परिवर्तन व्हावं यासाठी ती दिवस रात्र झटत असते. आपली काळजी घेण्यापासून आपल्यावर संस्कार करण्यापर्यंत नानाविध कार्य आपली आई आपल्यासाठी करत असते. आणि म्हणूनच आई हा सगळ्यात आधी, सगळ्यात पहिला गुरु असं म्हटलं जातं. त्यानंतर आपले बाबा आणि त्यानंतर शिक्षक मंडळी, जे खऱ्या अर्थानं आपल्याला लायक बनवतात, काबिल बनवतात. शिक्षक म्हटलं की आजकाल शिक्षकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, थोडंसं काळ लागल्यानंतर शिक्षकांबद्दलचे जे डिस्कशन्स आपल्याला ऐकायला मिळतात, मी ना दरवेळेला या गोष्टीबद्दल बोलत असतो, खरंच ते न पटणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होतो सगळ्याबद्दल, जर हळूहळू एक एक करून बोलूयात. पण काही शिक्षक असे असतात जे आपल्याला खरंच लक्षात राहून जातात, जे खऱ्या अर्थानं आपण पुढे जावं म्हणून स्वतः प्रचंड प्रयत्न करत असतात. आपल्याला शिकवण्याच्या दृष्टीनं असतील, आपलं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीनं असतील. अशा काही तुमच्या आयुष्यातल्या शिक्षकांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. कोण होती ती पर्सनॅलिटी, कोण होता तुमचा तो गुरु ज्यानं खरंच तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायला ज्यानं भाग पाडला, शेअर करताय तुम्ही जरा. 6601935 नंबर आहे. सनी सनी फ्रॉम यारिया गाणं येत आहे थोडा वेळात. एन्जॉय, बजाते राहो.